भगवान अर्जुनाला पूर्णतः मदत करत होते, पूर्ण साथ देत होते. एका ठिकाणी युद्धाच्या क्षेत्रात अर्जुनाचा रथ तो अडकला आणि चाक काढण्यासाठी स्वतः असं सांगतात की श्रीकृष्ण खाली उतरले आणि त्यांनी रथाला बाहेर काढलं. रथ बाहेर निघेपर्यंत त्यांनी स्वतःच्या स्वदर्शन चक्राने सूर्य लपून ठेवला होता, ज्या कारणाने कौरवांना असं जाणवलं की सूर्यास्त झालेला आहे आणि त्यांनी युद्ध त्या ठिकाणी थांबवलं. चाक बाहेर काढल्यानंतर रथ बाहेर आला आणि रथ बाहेर आल्याबरोबर दाखवतात की श्री कृष्णाने त्वरित आपलं स्वदर्शन चक्र आपल्या हातात घेतलं आणि मग युद्धाला सुरुवात केली. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मनात असाही प्रश्न निर्माण होत असणार, या ठिकाणी भगवानांनी पूर्णतः कायदा वापरलेला नाही किंवा कायदेच्या विरुद्ध चालले, हा काय प्रकार आहे? लक्षात घ्या, जी व्यक्ती पूर्णतः परमेश्वराला समर्पित झालेली आहे, पूर्णतः परमेश्वरावर विश्वास ठेवलेली आहे, पूर्णतः आपलं सर्वस्व परमेश्वराला अर्पित केलेलं आहे, त्या ठिकाणी जबाबदार परमेश्वर असतो. आणि ज्या ठिकाणी परमात्मा जबाबदार आहे, न्याय योग्य देण्यासाठी तो काही करू शकतो. कौरवांची त्या ठिकाणी जीत होणं हे काळाच्या अनुसार चुकीचं होतं. कौरव जे असत्य किंवा नियमांचा उल्लंघन करणारे किंवा नियमांच्या विरुद्ध चालणारे जे होते, त्यांची जीत परमेश्वर कधीच होऊ देणार नाही. आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतः ही युक्ती रचली आणि त्या युक्तीच्या आधारे त्यांनी पूर्णतः पांडवांना जिंकवलं. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की नियमाचा उल्लंघन केला नाही, परंतु नियमानुसार त्यांनी पांडवांना विजयी बनवलं आणि कौरवांची त्या ठिकाणी हार झाली. म्हणून विशेषतः जीवनात सुख आणि शांती पाहिजे तर बॅलन्स ठेवणं आवश्यक आहे. कुठं आपण कायदा वापरला पाहिजे आणि कुठं आपण स्नेहमय रूप धारण केला पाहिजे हे समजूनच आपण चाललं पाहिजे. या दोन्ही गोष्टींना आपण पूर्णतः समजून चाललो तर खरोखर तणावमुक्त जीवन आपण जगू शकू आणि अशा या स्पर्धेच्या वातावरणात पण आपण सुखमय आणि आनंदमय जीवन जगू शकू. नाहीतर या स्पर्धेच्या वातावरणात टेन्शन फ्री राहणं अतिशय कठीण आहे. याला आपण सहज करू शकतो, परंतु मन आणि बुद्धी थोडस आपण राजयोगाद्वारे मेडिटेशनद्वारे एकाग्र केलात तर त्या ठिकाणी कुठला दिव्य गुणाचा वापर कुठल्या वेळेस केला पाहिजे हे आपल्याला लक्षात आलं की जीवनात खरोखर सुख शांतीची अनुभूती आपल्याला होऊ शकते. दुसरा विषय आपण पाहूयात, तो आहे सायलेन्स अँड स्पीच. स्पीच आणि सायलेन्स, ज्याला आपण म्हणू बोल आणि मौन, या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स होणं गरजेचं आहे. बोला, परंतु आपले बोल कसे असले पाहिजे? आपण बोलत तर असतो, परंतु आपल्या बोलमध्ये सत्यता हवी आहे, सत्यता मध्ये सभ्यता हवी आहे. या दोन गोष्टींचं समानता होणं खूप गरजेचं आहे. कधी कधी आपण सत्य बोलण्याचा प्रयत्न करतो, सत्यही बोलतो, परंतु सत्य माझं कोणीही ऐकून घेत नाहीये, किंवा जे मी सत्य बोलत आहे याला पुढची व्यक्ती स्वीकारत नाहीये, हे आपण कुठं तरी मी सत्य बोलत आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण आपली सभ्यता सोडतो. इथं कुठंतरी गणित आपलं चुकत असत, मी सत्य आहे, मला सभ्य राहण्यात काही हरकत नाही, कारण की सत्य कधीही लपत नाही. सत्य सूर्याप्रमाणे आहे, सूर्याला तुम्ही कितीही लपवायचा प्रयत्न करा कधीही लपणार नाही. ढग आले तरीही आपण म्हणू की दिवसच आहे, कारण की सूर्याची लालिमा किंवा सूर्याची किरण आपल्याला दिसत असतात. त्याच पद्धतीने सत्य हे सत्य असतं, सत्याला कोणीही लपू शकत नाही, परंतु सत्य स्पष्ट करत असताना आपण ज्या वेळेस आपली सभ्यता सोडतो तेव्हा सत्य कुठं तरी असत्य जाणवत असत. सत्यता बरोबर सभ्यता, कारण की जे आपण बोलत आहोत अथॉरिटी नी आपण बोलतोय. बघा कधी कधी असंही म्हणण्यात येतं की खोटं बोला परंतु रेटून बोला तर तेही खरं जाणवतं. अहो तुम्ही खोटं किती रेटून बोललात तरी ते कधी खरं जाणवणारच नाही, कारण की खरं हे खरंच आहे. थोड्या काळासाठी रेटून तुम्ही खोटं खरं बनवायचा प्रयत्न केला तरी थोड्या काळासाठी ते खरं वाटणार, परंतु नंतर ज्यावेळेस त्याची उघड होते तेव्हा मग ते अतिशय न पाहण्यासारखा सीन तयार होत असतो. म्हणून सत्य बोला, अथॉरिटीने बोला, परंतु त्याच्यात सभ्यता होणं तेवढंच आवश्यक आहे. कारण की सभ्यता हे एक सुंदर गुण आहे आणि जितकं सभ्यतेने आपण सत्यतेला प्रत्यक्ष करण्याचा प्रयत्न करू तेवढं सत्यता लवकर स्पष्ट होत असते आणि लवकर सगळ्यांपुढे येत असते. सत्यता हे खूप सुंदर दैवी गुण आहे. सत्यताच्या आधारेच गांधी बापूंनी देखील आपण पाहतो की भारताला स्वतंत्रता दिलेली आहे किंवा मिळून दिलेली आहे. कारण काय, त्यांच्यात अथॉरिटी होती सत्यतेची आणि त्याचबरोबर सुंदर गुण त्यांच्यातला म्हणजे अथॉरिटी, सत्यता आणि सभ्यता होती. त्यांनी सत्यताचा जो आधार घेतला, अथॉरिटी जी त्यांच्या सत्यतेत होती त्याच्यात सभ्यता होती. म्हणून त्यांनी सांगितलं होतं की जे काय आपल्याला स्वतंत्रता मिळवायची आहे ती आपल्याला अहिंसाद्वारे मिळवायची आहे, म्हणजेच आपल्याला सभ्यतेने हे कार्य करायचं आहे. ज्यावेळेस आफ्रिकामध्ये गांधी बापू वकालत करत होत्या त्यावेळेसची गोष्ट आहे की त्यांच्या पुढे एक अशी केस आली जी केस सरासरी चुकीची होती आणि गांधीजींनी सांगितलं की हे चुकीची केस आहे किंवा हा जो विषय आहे हा चुकीचा आहे किंवा हा जो व्यक्ती बोलत आहे हा व्यक्ती चुकीचा आहे. त्यावेळेस जज साहेबांनी सांगितलं की मोहनदास करमचंद गांधी म्हणत आहे की चुकीचा आहे तर हे चुकीचंच असणार आहे. कारण काय, आफ्रिकाची जजनी हे सांगितलं की मोहनदास करमचंद गांधी म्हणत आहे चुकीचं आहे तर चुकीचंच असणार आहे, कारण की त्यांना देखील माहित होत की गांधीजी एवढे सत्यवादी आहे, त्यांच्या सत्यतेची अथॉरिटी इतकी जबरदस्त होती ते आपली सत्यता सभ्यतेने स्पष्ट करत होत्या. आज आपणही अनेक ठिकाणी सत्य असतो. आजच्या या कलियुगी जीवनात आपण अनेक ठिकाणी सत्य असतो, नाही असं मी म्हणत नाही आपण असतो, परंतु माझी सत्यता चार लोक ओळखू शकत नाहीये, समजू शकत नाहीये, किंवा मी त्यांना पटवायचा प्रयत्न करते त्यांच्या लक्षात येत नाहीये, त्या ठिकाणी आपण पूर्णतः आपली सभ्यता सोडतो. आणि त्या ठिकाणी सभ्यता सुटली की आपली सत्यताची मात्रा कमी होते. सत्य असून देखील आपण असत्य सिद्ध होत असतो. कारण काय, तर सभ्यता नाहीये. म्हणून हे खूप आवश्यक आहे की सत्य बोल आपले सभ्यता असली तरच चमकत असते किंवा प्रत्यक्षात लवकर येत असते. बोल, बोल मध्ये सत्यता. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस बोलत असतो सत्य बोलत असतो, सत्य बोलताना या गोष्टीकडे पण लक्ष देणं आवश्यक आहे की कुठं माझ्या सत्यतेने कोणाला ठेस तर पोचत नाहीये किंवा एखाद्याला त्रास तर होत नाहीये किंवा दुःख तर होत नाहीये. जसं आपण सगळ्यांनी पाहिलं महाभारतातला तो खेळ, कुठला, तर द्रौपदीने ज्यावेळेस सांगितलं दुर्योधनासाठी कि अंधे की औलाद अंधे, सत्य बोललं तिने, तिचं काही चुकलं नव्हतं, कुठं ती खोट बोलली, बरोबरच तर बोलली, परंतु ती सत्यता चुकीची सत्यता होती. त्या ठिकाणी त्यावेळेस किंवा अशी शब्द जे सत्य असून देखील न वापरणं ते योग्य ठरतात आणि तिचा तो वापर चुकीचा ठरला. आणि त्या ठिकाणी समजा ती म्हणत असेल माझं काय चुकलं, मी तर बरोबर बोलले, मी तर सत्यच बोलले, हे तर जग जाहीर आहे, अंधे की औलाद अंधे, मग एवढं काय त्याला वाईट वाटायला पाहिजे. परंतु प्रत्येकाला एक आपला स्वमान असतो, स्वाभिमानी प्रत्येक व्यक्ती असतो, आणि ज्या वेळेस आपण आपली सत्यता दुसऱ्यांच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवणारी असेल तर त्या ठिकाणी ती सत्यता चुकीची मानली जाते, त्या ठिकाणी ती सत्यता योग्य मानली जात नाही. आणि याच ठिकाणी कुठे कुठे आपण चुकत असतो, आपण म्हणतो की जे आहे खरं ते मी सांगत आहे, खरं आहे, सांगत आहात, मान्य आहे, परंतु पुढच्या व्यक्तीच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचत आहे तर तुमची ती सत्यता योग्य नाही. जसं तुम्हाला आता उदाहरण सांगण्यात आलं, द्रौपदीची सत्यता ती कुठं चुकली होती, ती बोलली ते योग्यच बोलली, म्हणजे सत्यच बोलली, सत्य बोलली पण अयोग्य बोलली, लक्षात घ्या. म्हणून बोलताना हे खूप आवश्यक आहे समजणं की आपण बोलत आहोत तर कसं बोलतोय, आपल्या बोलमुळं कोणाला दुःख तर होत नाहीये. जसं आपल्या सगळ्यांना ती देखील गोष्ट माहितीये की एक कसाई होता आणि गायीच्या मागे तो पळत होता. एका व्यक्तीला विचारण्यात आलं की गाई इकडनं गेली का, त्यांनी मौन धारण केलं. कारण काय, तो खोटं बोलत होता, त्यांनी पाहिलं गाई इकडनं गेली आणि इथं कसाई विचारतोय त्याला गाई इकडनं गेली तू पाहिलं, तर तो आपलं शांत बसलाय, काहीच बोलत नाहीये. त्यांनी मौन धारण केलं, तो हो म्हणत नाहीये, पाहिलंय त्यांनी तरी तो गप बसलाय. काय म्हणू आपण, तो खोटा बोलतोय म्हणून त्याला सजा मिळायला पाहिजे, अजिबात नाही, तो जीव वाचवतोय. तर या ठिकाणी या काही गोष्टींकडे खूप बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे की मौन कुठे राहायला पाहिजे आणि वाचा कुठे आपण वापरली पाहिजे. या दोन्ही गोष्टींचा बॅलेन्स, बोल आणि मौन, या दोन्ही गोष्टींचा बॅलेन्स कुठल्या वेळेस कसा आपण वापरला पाहिजे हे आपल्याला समजलं की तुम्ही पहा जीवनात आपल्याला कधीही दुःख येणार नाही, आपलं जीवन खूप सुंदर पद्धतीने आपण व्यतीत करू शकतो. आजच्या या स्पर्धेच्या युगात सहज आपण बोलून जातो, बोलणाऱ्याचे चणेही विकले जातात, न बोलणाऱ्याचे गहूही विकले जात नाही, सहज बोलून जातो आपण. ठीक आहे, म्हणण्याचं तात्पर्य वेगळं आहे की तुम्ही आपले भाव व्यक्त करा, नाही बोलला तर कोणाला समजणार नाही. परंतु बोलणाऱ्याचे चणेही विकले जातात, न बोलणाऱ्याचे गहूही विकले जात नाही. गहू तर रोजची वस्तू आहे, गहू खाल्ल्याशिवाय अंगात ताकद येणार नाही, आणि त्याच्यासाठी सतत सतत बोलायची पण काय गरज आहे. चणे तुम्ही ओरडून ओरडून म्हणताय घ्या, लोकांनी चणे घेतले, पोट बिघडणार. तुम्ही कितीही ओरडलात, लोकांना माहिती चणे खाल्ल्याने पोट बिघडणार आहे, ते चणे घेणारच नाही, तुम्ही बोलत राहा. न बोलणाऱ्याचे गहूही कधी कधी विकले जातात, कारण काय, कि ते आवश्यक आहे. काय काय ठिकाणी आपण असेही पाहतो की काही अशी बोल असतात की न बोलता पण समजले जातात आणि आवश्यकता त्याचीच असते. तर जे काय आपण करत आहोत हे समजा समयानुसार किंवा वेळेनुसार आपण योग्य पद्धतीने करत असणार तर आपल्याला त्याचा आनंद किंवा सुख मिळेल. जसं आपण मुलांना गोष्ट सांगतो, खूप प्रसिद्ध गोष्ट आहे शशीची आणि कासवाची. दोन्ही मित्र होते, जात होते, दोघांमध्ये शर्यत लागली, दोन्ही पळत सुटले. तसा पुढे गेला, त्याला झोप लागली, एका झाडाखाली तो झोपला. नंतर हा कासव मागून हळूहळू आला आणि त्यांनी पाहिलं ससा झोपलेला आहे, तो आपल्या पुढे निघाला आणि तो आपल्या मंजिलला पोहोचला. ही गोष्ट आपण आपल्या मुलांना सांगत असतो, पण समयानुसार परिवर्तन होणं गरजेचं आहे. स्पर्धेच्या या युगात मुलांना आपल्याला शिकवायचंय, परंतु काय शिकवायचे हे पाहणं गरजेचं आहे. स्पर्धेच्या युगात आपण फक्त हेच बोलतो की हे दोघं पळत होते, एक झोपला आणि दुसरा जागेवर पोहोचला, परंतु आता आपल्याला या गोष्टीला कुठेतरी परिवर्तन करणं आवश्यक आहे. मित्र आहे, स्पर्धा आहे, त्या ठिकाणी मित्रता टिकून राहणं हे आवश्यक आहे. आपण आजपर्यंत जी गोष्ट सांगत होतो त्याच्यात हे दिसून येतं की एक झोपला दुसरा पोचला जागेवर आणि त्या ठिकाणी ईर्ष्या निर्माण होते आणि त्या ठिकाणी कधीही त्यांची पुढे मित्रता होऊ शकत नाही. एक नफरत म्हणा, एक द्वेष म्हणा, एक ईर्ष्या म्हणा निर्माण होणारच. तुम्ही विचार करा, आजच्या या युगात आपण या पद्धतीने वागलो, दोन मित्र आहात तुम्ही, एक पुढे गेला जाऊन झोपला आणि तुम्ही पुढे निघून गेलात, काय पुढे तुमची मित्रता टिकून राहणार आहे? नाही, शक्यच नाही. आजच्या मुलांना शिकवा, दोन मित्र होते, कासव आणि ससा, स्पर्धा त्यांची चालू होती. ससा पुढे पळत गेला, तो पुढे जाऊन झोपला झाडाखाली. कासव मागून आला, त्यांनी पाहिलं माझा मित्र झोपलाय, त्यांनी त्याला उठवलं. लक्षात घ्या, कासवानी ससाला उठवलं आणि सांगितलं की आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला मंजिल गाठायची आहे. ससाला जाणवलं की हा माझा खरा मित्र आहे, मी झोपलोय, माझ्या पूर्वजांनी काय केलं, ते झोपून राहिले आणि त्यांनी शर्यत गमवली. इथे कासवानी हे समजणं गरजेचं आहे की आमची मित्रता का तुटली, कारण की मी पुढे निघून गेलोय. नाही, आम्हा दोघांना पुढे जायचंय. ससाला उठवलं त्यांनी, दोघं उठले. आता या ठिकाणी ससा पुढे पळणार नाही, कारण की त्याला समजले की यांनी मला वेळेवर मदत केली. दोघं हसत खेळत मंजिल पर्यंत पोचले, जागेवर पोचले, त्यांची मित्रता कायम पर्यंत राहिली. तुम्ही विचार करा, ही संकल्पना किती सुंदर वाटते. आणि ती संकल्पना जी आजपर्यंत आपण आपल्या मुलांना देत होतो, स्पर्धा, ईर्ष्या, द्वेष, पुढे निघण्याची ओढ, हेच तर चाललंय जगात. कुठं आजची मुलं पण टेन्शन फ्री जीवन जगताय? नाहीये. त्यांच्या डोक्याला पण टेन्शन निर्माण झालेले, त्यांच्या पुढे पण कॉम्पिटिशन, स्पर्धा हाच तर प्रकार राहिलेला आहे. परंतु आजच्या पिढीला आपल्याला तीच गोष्टी परंतु वेगळ्या पद्धतीने सांगायचे, त्यांना एक वेगळा रूप द्यायचंय, वेगळ्या स्वरूपात सांगायचे. बघा, मुलं पण टेन्शन फ्री होतील, मुलांनाही एक सुंदर योग्य मार्ग मिळेल आणि मैत्री भावनाही टिकून राहील. स्पर्धेत जे काय तुझा माझा प्रकार घडतो, हा प्रकार पूर्णतः नष्ट होईल आणि सुखमय, प्रेममय, आनंदमय जीवन आपण व्यतीत करू शकू. फक्त आपणच नाही तर अख्खा समाज यामुळे आनंदमय जीवन जगू शकणार आहे. कारण की परिवर्तन वेळेअनुसार होणं खूप आवश्यक आहे. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते या ठिकाणी, जुनी गोष्ट आहे परंतु परिवर्तन किती आवश्यक आहे. एक माणूस होता, टोपी विकणारा होता. त्यांनी एका पिशवीत टोप्या सगळे ठेवले आणि तो टोपी विकण्यासाठी शहरात निघाला. त्याला झोप आली, एका झाडाखाली तो झोपला आणि त्याचे सगळे टोप्या माकडांनी पळवले. तो उठला, ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की माझ्या पिशवीत टोप्या नाही, कुठे गेले? त्यांनी झाडावर पाहिलं तर सगळ्या माकडांनी त्याची टोपी टाकली होती. आता त्याला आठवलं माझ्या पूर्वजांनी काय केलं होतं. लगेच त्यांनी आपल्या डोक्यावरची टोपी काढली आणि खाली टाकली. आणि त्याची ही अपेक्षा होती की मी माझ्या डोक्यावरची टोपी खाली काढली, आता बाकीचे जे माकड आहे ते पण त्यांच्या डोक्यावरची टोपी खाली फेकणार. परंतु माकडांनी तसं केलं नाही. माकडांनी सांगितलं, ही फिलॉसॉफी, हा गणित जुना झालेला आहे. आमचे पूर्वज तुम्हाला पाहून टोप्या खाली टाकत होते, आता आम्ही टोपी खाली टाकणार नाही. सांगायचं तात्पर्य, आज प्राणी देखील बदलले, बदला आता आपल्या बदलण्याची वेळ आली आहे. आपल्याला बदलायचं आहे, जुन्या गोष्टींना धरून चालून जमणार नाही. कारण की समयानुसार परिवर्तन अति आवश्यक आहे. आणि म्हणून कुठल्या वेळेस आपल्याला कसं बोलायचंय आणि काय बोलायचंय या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर मौन, मौन ही पाहिजे, मौन असं पाहिजे की त्या मौन मध्ये ताकद पाहिजे, बोल असे पाहिजे की त्या बोल मध्ये ताकद पाहिजे. आपण मौनही पाळतो नाही म्हणत नाही, पण कधी आपण मौन पाळतो जेव्हा आपण आपलं त्यांच्याशी पटत नाही. एखाद्या व्यक्तीशी आपण अबोला धरतो, एखाद्या व्यक्तीचे विचार आपल्याला पटत नाही, त्यावेळेस आपण मौन धारण करतो. परंतु त्या मौन मध्ये ताकद नाही, त्या मौन मध्ये शक्ती नाही, त्या मौन मध्ये जे काय उत्पन्न व्हायला पाहिजे ते काय होत नाही. होत असेल तर फक्त ईर्ष्या आणि द्वेष. मौन धारण करा, परंतु मौन मध्ये ताकद पाहिजे, मौन मध्ये शक्ती पाहिजे. ज्यावेळी स्वामी विवेकानंद शिकागोला गेले आणि त्यांनी सांगितलं, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स हे शब्द वापरल्याबरोबर जी स्तब्धता झाली त्या सभेत आणि त्यानंतर ताईंची जी गडगडाहट झाली, विचार करा, साधारण मौन नव्हता तो. त्या मौन मध्ये ताकद होती, त्या मौन मध्ये शक्ती होती. मौन असा पाहिजे की तो मौन काहीतरी बोलणारा पाहिजे, न बोलता अनेकांना समजलं पाहिजे असा तो मौन पाहिजे. शब्द असे पाहिजे की शब्दात ताकद पाहिजे, शब्दात शक्ती पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स, कुठल्या वेळेस कुठल्या गोष्टीचा वापर आपण केला पाहिजे हे आपल्याला समजलं तर अवश्य आपल्या जीवनात आनंद म्हणा, सुख म्हणा, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण चिंता मुक्त बनू शकू किंवा आपण तणाव मुक्त होऊ शकू. अजून एक गोष्ट, कला प्रत्येकांमध्ये आहे, भगवानाने सगळ्यांमध्ये कला दिलेली आहे. आपली कला दुसऱ्यांना देण्याची एक आवड निर्माण करा. आजच्या या स्पर्धेच्या युगात पूर्णतः आपण सगळेजण मान्य करतोय स्पर्धेचं युग आहे. बाळ जन्मल्यापासून अनेक विचार आई वडिलांच्या मनात असतात की बाळ मोठा झाला की त्याला हे शिकवायचं ते शिकवायचं, इतकं त्याचं टोटल टाइम शेड्यूल टाईट करून ठेवतात की त्याला दुसरं काही विचार करायला वेळ मिळत नाही. स्पर्धेच्या युगात कॉम्पिटिशन, स्पर्धा, इन्स्ट्रक्शन, हे करायचे ते करायचे, त्याच्या मागेच आपण मुलांना लावतो. म्हणून सांगण्यात येते की या स्पर्धेच्या युगात आपण पाहतो की प्रत्येकांमध्ये कला आहे. भगवानाने सगळ्यांना कला दिलेली आहे, सगळ्यांमध्ये विशेषता आहे, हे सत्य आहे. परंतु आपण रिझर्व होतोय, आपल्याला असं वाटतं की ही कला माझी आहे, माझ्याकडेच राहायला पाहिजे, आणि म्हणून आपण ती कला दुसऱ्यांना देण्यासाठी पुढे मागे हिचकतो. हे मी समजा दुसऱ्यांना सांगितलं तर तोही शिकल आणि त्याच्याकडूनही माझ्यापेक्षा उत्तम पद्धतीने त्यांनी करून दाखवलं तर माझं महत्व कमी होईल. या वृत्तीने आपण आपली कला दुसऱ्यांना शिकवत नाही, चुकीच आहे. जितकं आपण देऊ तेवढं ते आपल्यामध्ये वाढत असतं, हे गणित या पद्धतीचं आहे. जसं आपण म्हणतो की ज्या गोष्टीची कमतरता तुमच्याकडे आहे त्याचं दान तुम्ही करा, तेवढं ती तुमच्याकडे वाढत जाणार आहे. त्याच पद्धतीने जी कला तुमच्याकडे आहे ती कला तुम्ही दुसऱ्यांना देत जा, तेवढं ती तुमच्यामध्ये वाढत जाणार आहे. कला आपली जी आहे ही आपण दुसऱ्यांना दिली पाहिजे. कला जितकी आपण दुसऱ्यांना देऊ, जसं आपण पाहतो की पाण्याला तुम्ही थांबून ठेवा तर ते स्टॅग्नेट वॉटर जास्त कामाला येणार नाही, परंतु वाहतं पाणी आहे तेवढं ते शुद्ध आणि पवित्र असतं. त्याच पद्धतीने जी कला आपल्यामध्ये आहे दुसऱ्यांना तीच चला, सांगत राहा. तुम्हाला एखादा पदार्थ बनवता येत असेल तुम्ही दुसऱ्यांना सांगा. आजकाल काय होतंय की पदार्थ मला बनवता येतंय परंतु मी दुसऱ्यांना सांगणार नाही. कोणी विचारलं तर आपण त्यांना चुकीची रेसिपी सांगतो आणि चुकीची रेसिपी सांगून फायदा काय झालाय? कधीतरी पुढे चालून तुम्ही ती रेसिपी विसरणार, मग त्यावेळेस कोणाला सांगणार? म्हणून हे खूप आवश्यक आहे. आता छोटंसं उदाहरण तुम्हाला देण्यात आलं, परंतु प्रत्येकांमध्ये जी काय कला आहे ती कला दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करा. बोलायचा या पद्धतीने बोलायचा प्रयत्न करा. कधी कधी असंही घडत असतं की एखाद्या व्यक्तीने आपल्याला दुःख दिलं आपण सहज बोलून जातो की तुम्हाला एवढं दुःख दिलास ना, आता मी सोडणार नाही, आता मी बघतो, आता मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण बोलतो पण बदला पण घेतो आणि मग म्हणतो मग केलं की नाही बरोबर. वरच्या पातळीवर आपण हे दाखवतो की आपण समाधानी झालोय, परंतु आतून आपलं अंतर्मन त्याच्यापेक्षा डबल दुःखी झालेलं असत. कारण त्यांनी दुःख दिलं, मी बदल्याची भावना ठेवली, मी दुःख दिलं आणि वरून फक्त मला एवढं जाणवते की मी बदल्याची भावना घेतली, त्याला मी पाहिजे तसं उत्तर दिलं, आता मी समाधानी आहे, त्याला टिट फॉर टॅट मी केले. परंतु आंतरिक स्वरूपात तुम्ही पहा, आंतरिक पातळीवर पहा, काय आपण समाधानी आहोत, काय आपण सुखी आहोत? नाही. म्हणून बोल कसे पाहिजे, बोल आपले सत्यता सभ्यताला धरून पाहिजे, मौन आपलं दैवी गुणाचं पाहिजे, अबोला किंवा नाराजगीचा मौन नकोय, परंतु मौन असा पाहिजे की एखाद्याचं जीवन बनेल, एखाद्याचं जीवन घडेल किंवा एखाद्याला सुख मिळेल, आनंद मिळेल, दृष्टीने प्रेम मिळेल, असं आपलं मौन पाहिजे. आणि या दोन गोष्टींचं सहयोग म्हणा किंवा बॅलन्स, बोल आणि मौन या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स आहे, तर अवश्य मी तुम्हाला म्हणेन की तुम्हाला स्वतः जाणवणार, अनुभवात येणार की जीवन किती सुखमय आहे, आनंदमय आहे आणि या स्पर्धेच्या युगात आपण किती छानपैकी जीवन व्यतीत करू शकतो. ओम शांती.